الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. الحمد لله رب العالمين، بارئ الخلائق أجمعين، الصلاة والسلام على خاتم النبيين وآله الطيبين الطاهرين المعصومين. اللهم صل على محمد وآل محمد. تقول لو قد جي الصلوات
اللهم صل على محمد وآل محمد وعجل فرج.
کوئی سوال ہو جائے تمہارے ذہن میں یا کوئی لکھت میں اگر ملے ہو جائے تو جی کرنا ہے.
कल साईं तव्हां शिरक जे मौज़ू ते ॻाल्हाईंदे फरमायो जहिड़ो इंसान नमाज़ जी हालत में छो न हुजे त इहो तसवुरु न करे, तसवुर में बि न आणे कोई शइ मुंहिंजे साम्हूं. प्रैक्टिकली जॾहिं असां इहा कना ॿुधो इहा कनस ताईं चऊं था त इहो ई ॿुधायो वञे थो अलाह खां बुज़ुर्गनि खां तव्हां सम्झो त असां हुनजी बारगाह में मौजूदु आहियूं ऐं हुन खां ई जेको आहे सो असां बाक़ी था सघूं.
बुनियादी तौर ते जेको पहिरियों दर्जो आहे, जेको मुक़र्रबीन जो दर्जो आहे, मुक़र्रबीन जो दर्जो इहो आहे त उहे पंहिंजे ईमान जे अखियुनि सां अलाह तबारक ताला खे ॾिसनि था. इहो मुक़र्रबीन जो दर्जो आहे. ॿियो दर्जो ख़ाइफ़ीन जो आहे, उहे ॾिसनि नथा लेकिन हुननि जो अमल ईअं आहे, ॼण त ॾिसनि था. इहो ख़ाइफ़ीन जो आहे. बाक़ी जेको आम माण्हू असां जहिड़ो आहे उनजो जेको दर्जो आहे उहो इहो आहे त घटि में घटि इहो महसूसु करे त मूंखे ख़ुदा ॾिसो. मूं जेको अर्ज़ु कयो तव्हांजे ख़िदमत में उहो आहे त ज़हन में न ख़ालिक जी का तस्वीर न ठाहे, ज़हन में का तस्वीर न ठाहे. इहो तस्वीर अगरि का ज़हन में ठाहींदो त इहा हिन जी ठाहियल तस्वीर थींदी, इहो ख़ुदा न थींदो. बाक़ी तव्हां जेको चयो था त तसवुर करे त मां ख़ुदा जे साम्हूं, उहो तसवुर आहे, तस्वीर न आहे. मां जंहिंजो इनकार थो कयो उहो इहा तस्वीर आहे. अगरि इहा तस्वीर ज़हन में ठाही कंहिं न कंहिं शकल सूरत वारी ऐं सम्झो त इहो अलाह आहे, इन जी इबादत कई त इहो शर्त थी वियो. जी
जी इंसान अचनि था इंसान अब थो बणिजे थो, पोइ इंसान कहिड़ी मंज़िल ते पहुचे.
जी अब्द ॿ दर्जा रखे थो. हिकिड़ो अब्द आहे मारिफत में बंदो, हुनखे ख़बर आहे त मां बंदो आहियां, चाहे मञा त बंदो आहियां तॾहिं बि बंदो आहियां, जेकॾहिं न क़बूल कयां तॾहिं बि बंदो आहियां. छो त मुंहिंजो वजूदु हर वक़्तु मूंखे पंहिंजे रब वटां मिले पियो, तवानायूं हर वक़्तु पंहिंजे रब वटां मिलनि पियूं. मुंहिंजे वजूद खे हलाइण वारो बि उहो आहे, हर वक़्तु वजूद ॾियण वारो बि उहो आहे. तंहिं करे उहो ई ख़ालिक ऐं मालिक आहे ऐं मां हुनजो कंदो आहियां. हाणे इहो आहे मारिफत. लेकिन इहो मारिफत हाणे वरी अमल में तब्दील थिए. इंसानु बंदो थी रहे, हुनजी ज़िंदगी बंदगी हुजे. इहा जेका ज़िंदगी बंदगी आहे इन में टे शयूं हुयूं. हिकिड़ो त इहो आहे त अल्ला ताला जेके बि हिनखे नेमतूं ॾिनियूं आहिनि, चाहे ज़मीन आहे, चाहे पैसा आहिनि, चाहे घर आहे, चाहे औलाद आहे, माल आहे, जेको बि ॾिनो आहे अल्ला ताला नेमतूं ॾिनियूं आहिनि. कंहिं बि शइ जो पाण खे मालिक न सम्झे, मालिक अलाह खे सम्झे. इहो अमली तौरु पहिरियों आहे. तंहिंजे करे जिते मालिक चवे थो शइ जो इस्तेमालु, हुते इस्तेमालु करे ऐं परेशान न थिए त इहा शइ इस्तेमालु हिते कंदुसि अलाह जे हुकुम सां रब खुटी वेंदी, घटि थींदी, ई थींदी. छो त तुंहिंजी आहे ई कोन, इहा मालिक जी आहे. जीअं सिंधीअ में चवंदा आहियूं त माण्हू परेशान तॾहिं थींदो आहे जॾहिं सम्झे त मुंहिंजी शइ आहे, पर जेकॾहिं माल सेठ जो आ त पोइ इस्तेमालु करण में कहिड़ी जेका परेशानी आहे। इन करे जॾहिं इहो इंसान जो यकीन थी थो वञे त माल अलाह जो आहे त पोइ परेशानी कहिड़ी आहे, अलाह जो माल आहे, इस्तेमालु कर जिते अलाह चवे थो। तंहिंजे करे इहो पहिरियों पहिरीं शइ आहे जेको बंदो थी रहण में। नंबर ॿ, जेको बंदो हूंदो आहे उहो पंहिंजे ज़िंदगीअ जो प्रोग्राम पाण कोन ठाहींदो आहे, बल्कि मालिक हुनखे प्रोग्राम ॾींदो आहे त तोखे छा करिणो आहे। तंहिंजे करे पंहिंजे ज़िंदगीअ जो प्रोग्राम पाण न ठाहे अलाह खां वठे त मूंखे ज़िंदगी कीअं गुज़ारणी आहे। इहो बंदो थी रहण जी ॿी शर्त आहे। बंदे थी रहण जी जेका टीं आख़िरी शर्त आहे उहा इहा आहे त बंदे खे ॿी काई ॻणती कोन हुजे, ॿी काई परेशानी न हुजे। सुभाणे मानी किथां ईंदी, हीउ छा थींदो, बीमार थी पिया पोइ छा थींदो, औलाद जो सुभाणे जेको आहे उहो तालीम किथां थींदी, काई परेशानी न हुजे हुनखे। परेशानी सिर्फ़ु इहा हुजेसि, ॻणती सिर्फ़ु इहा हुजेसि त करे अहिड़ो कमु न करे विझे जो मालिक नाराज़ थी। ॻणती सिर्फ़ु इहा हुजे। इहे टे शयूं जंहिंजे ज़िंदगीअ में अची वियूं उनजी ज़िंदगी बंदगी बणी। तंहिंजे करे इहो बंदो बणजणु अक़ल जे ज़रिए ऐं इल्म जे ज़रिए इहो बंदो मारिफत में बणियो आहे। हाणे वरी इन बंदगीअ खे ज़िंदगीअ में आणे ताकी हिन जी ज़िंदगी बंदगी बणजे। जी जी फरमायो। जी ॾिसो, इहो जेको मां इल्मु पिए चयो, इल्मु बमारे बमाने यकीन जी आहे। ठीकु आहे, यकीन जा टे दर्जा। हिकिड़ो इल्मु यकीन आहे, ॿियो ऐनुल यकीन आहे, टियों हक़ुल यकीन। इल्मु यकीन इहो आहे त मिसाल तौरु मां कंहिं गलीअ मां गुज़रियुसि पिए त दीवार जे परे पासे ॾांहुं धूओ निकिरंदो नज़र आयो, परे पासे ॾांहुं धूओ नज़र अचे थो। हाणे धूओ ॾिसी मां इहो इल्मी तौरु मूंखे यकीन अची वियो त बाहि पोयां किथे ॿरे पियो। इहो इल्मु यकीन आहे। इल्मु यकीन जे ख़िलाफ़ु इंसानु करे वेंदो आहे, इन ख़िलाफ़ु इंसानु करे वेंदो आहे। ॿियो दर्जो आइनुल यकीन आहे। आइनुल यकीन इहो आहे त हाणे भित खां फिरी आयो, फिरी आयो त हाणे बाहि नज़र थी अचे। इहो जेको बाहि नज़र थी अचे आइनुल यकीन, हाणे हिनजे ख़िलाफ़ु नथो करे सघे, हाणे हिनजे ख़िलाफ़ु नथो करे सघे। टियों दर्जो आहे हक़ुल यकीन। हक़ुल यकीन इहो आहे त बाहि में हथु विझई सड़े थो, हाणे महसूसु कयईं, जेको महसूसु कयईं इहो हक़ुल यकीन। तंहिंजे करे असां उमूमन इल्मु यकीन जे बुनियाद ते आहियूं, हलूं था पिया। इन में इंसान खे ॿई रस्ता खुलियल हूंदा आहिनि, चाहे उन यकीन जे मुताबिक़ अमल करे, चाहे उन यकीन जे मुताबिक़ अमल न करे। अगरि यकीन जे मुताबिक़ अमल कंदो त इहो यकीन सादिक आहे, अगरि उन जे मुताबिक़ अमल नथो करे त इहो यकीन निकाज़ में बाकूड़ो यकीन। तंहिंजे करे इहो ॿई इंसान जे वस में आहिनि। पर जॾहिं ऐनुल यकीन जे दर्जे ते ख़्वाहिश थो थिए त पोइ हाणे ॼण त हिन वटि इस्मत अची वई, इन जे ख़िलाफ़ु नथो करे सघे। जी जी, इल्मु यकीन अक़ल जो कमु आहे, दलील जो कमु आहे। जीअं तव्हांजे ख़िदमत में अर्ज़ु कयुमि, दीवार जे पोयां धूओ ॾिठो, हाणे इंसानु अक़ुलु इस्तेमालु कयो अचो त अक़ुल इहो चवे थो त हिन पासे बाहि आहे। इहो इल्मु यकीन अक़ुल जो कमु आहे। जॾहिं त अलाह जी मारिफ़त, अलाह जे सिफ़तुनि जी मारिफ़त, अलाह जे रुबूबियत जी जेका यकीन आहे, ऐं उन यकीन उहो दिलि जे अखियुनि जो कमु आहे। दिलि जूं अखियूं खोलण जे लाइ इंसान खे पंहिंजे कल्ब खे, पंहिंजे रूह खे हर तरह जे गुनाह ऐं नाफ़रमानीअ खां साफ़ु करिणो थो पए। दिलि जो मिसाल आइनो आहे, गुनाहनि जो मिसाल उन ते पियल मिटी आहे। जॾहिं आइने ते मिटी पियल हूंदी आहे त पोइ उन में तस्वीर नज़र कोन ईंदी, मिटी थी वियो आहे आइनो। ऐं असांखे ख़बर आहे त उनखे ॾिसण जे लाइ पोइ वरी पाणीअ सां जेको आहे उहो साफ़ु कयो वेंदो आहे। तंहिंजे करे जॾहिं इंसानु तौबह जे ज़रिए गुनाह साफ़ु करे थो ऐं वधीक गुनाह नथो करे त आहिस्ते आहिस्ते इहो आइनो जेको आहे इहो चमकणु लॻे थो ऐं इन में पोइ ऐनुल यकीन अचणु शुरू थियो। क़ुरान मजीद हिनखे जेको बयानु कयो आहे उहो सूरह शम्स बि बयानु कयो आहे, शम्स वज़ुहा वल क़मर इज़ा तलाहा अद अफ़लह मन ज़क्काहा। कामयाबु उहो थींदो जेको पंहिंजे नफ़्स जो तज़कियो कंदो, वमन वख़ाब मन दस्साहा, जंहिं इन पंहिंजे नफ़्स खे तलब खे रूह खे मेरो कयो उहो नाकाम थींदो। इन करे ऐनुल यकीन जे दर्जे ते पहुचण जे लाइ इहो कल्ब जो तज़कियो लाज़मी आहे गुनाहनि खां। गुनाह जॾहिं इंसान जी ज़िंदगीअ मां निकिरी वेंदा त इहो कल्ब साफ़ थी वेंदो ऐं इन ते अलाह जे तरफ़ां इल्म जी बारिश थींदी। जी
बिस्मिल्लाह रहमान रहीम। साईं जन खां सुवाल इहो आहे त हिन मुआशिरे जे लिहाज़ खां असां पंहिंजे बुज़ुर्गनि खां ऐं वालदेन खां निमाज़ जे हवाले सां तशहुद में अली वली ला नथा पढ़ूं, पर हिकिड़ो इंसानु का अहिड़ी जॻह ते आहे जिते मस्जिद में चौक में जेतिरियूं बि मस्जिदूं उते अली वली ला था पढ़नि, छा आया उते जुमा निमाज़ या पंज वक़्तु निमाज़ उन पेश इमाम जे पोयां पढ़े थो त उहो अली वली ला पढ़े थो, छा उहा निमाज़ उन मोमिन या मुस्लमान जी जाइज़ आहे जो हुनजे पोयां अली वली ला उते पढ़े? ज़ाहिर आहे सर मस्जिद बि कोन्हे, जेके बि मस्जिद, छा उहो गुनाह आहे या न आहे? छो जो अॼु ॾींहुं त इहो प्रोग्राम तक़रीबन हिन 8-10 साल थी विया आहिनि, छो जो असां पंहिंजे वालदेन खां असां पंहिंजे उलमाए दीन खां इहो ई सिर्फ़ु नमाज़ आहे जेका आम पढ़ूं था, इहो असांजी क्वेश्चन आहे। उन खां पोइ
जी इहो जीअं त फिक़्ही मसइलो आहे, तंहिंजे करे तव्हां अॻु में इहो ॿुधायो त कंहिंजी तकलीफ़ था कयो त मां हुनजी फतवा तव्हांखे ॿुधायां। जेकॾहिं तव्हां तकलीफ़ कयो था खामनई जी या रसिस्तानी इन्हनि ॿिन्ही मां कंहिंजी, या बशीर नज़फ़ टिनी जी अगरि कयो था त पोइ इहो जेको अली वलील आहे इहो जंहिंखे चइबो आहे त नमाज़ में बातिल थियण जो सबबु आहे। लेकिन मसइलो तव्हांखे सम्झण जी ज़रूरत आहे, उहो इहो आहे त पेश नमाज़ ते छा पढ़णो फ़र्ज़ु आहे ऐं पोयनि ते छा पढ़णो फ़र्ज़ु आहे। पेश नमाज़ ते जेको पढ़णु फ़र्ज़ु आहे ऐं पोयनि खे ख़ामोश थी ॿुधणो आहे उहो सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु तिलावत आहे, यानी पहिरीं रकात में सूरह हम्द ऐं ॿी काई बि सूरत, ॿी रकात में बि सूरह हम्द ऐं ॿी काई सूरत। इहो जॾहिं पेश नमाज़ ॾाढियां पियो पढ़े त पोएं वारे खे लाज़मी आहे त ख़ामोश थी ॿुधे, इन वक़्तु पढ़े न, छो त हुकुम इहो आहे क़ुरान मजीद पाण चयो आहे त जॾहिं क़ुर मजीद पढ़ियो वञे त ख़ामोश थी ॿुधो, तंहिंजे करे इहो ॿुधणो पवंदो, इहो न पढ़णो पवंदो। बाक़ी जेकिरी जेतिरी बि नमाज़ आहे उहा पोयों वारो पाण पढ़ंदो, पोयों वारो पाण पढ़ंदो। मिसाल तौरु अलाह अकबर बि पाण चवंदो, समी अलाह लिमन हमीदा पाण पवंदो, रुकूअ जो ज़िक्र पाण पढ़ंदो, सजदे जो ज़िक्र पाण पढ़ंदो। अगरि नथो पढ़े त नमाज़ कोन थींदसि। असां सम्झंदा आहियूं त अलाह भला मुला ते इहो पियो पढ़ंदो, असां रुगो बसि पियो जेको आहे बीठा हूंदासीं, ईअं न आहे। पेश नमाज़ ते सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु तिलावत आहे जेका पोयों ॿुधंदो ऐं ख़ामोश थींदो, बाक़ी समूरी नमाज़ जेका आहे उहो पोयों ख़ुदि पाण पढ़ंदो। इन जो मतिलबु इहो आहे त तशहुद बि पोयों पाण पढ़ंदो ऐं सलाम बि पोयों पाण पढ़ंदो। हाणे जेको पोयों पाण पढ़े थो उहो अगरि अली वलीला पढ़े थो पंहिंजे हुन में त नमाज़ कोन थींदसि, पर जेकॾहिं पंहिंजे में नथो पढ़े त नमाज़ ते वेंदसि हली। मौलवी त पंहिंजो त तशहुद पढ़े, तूं त पंहिंजो त तशहुद पढ़े।
अच्छा ॿियो सुवाल सर, अॼुकल्ह जीअं 14 अगस्त असां पंहिंजे दीन ऐं मज़हब जे लिहाज़ खां ऐं मासूमियुनि जी रोशनी में उनखे कीअं हदीस जी रोशनी में कीअं मल्हायूं?
जी
जो जो
जी
तव्हां ॾिसो था तरहनि सां ख़ुशियुनि सां डांस था मल्हाइनि ऐं असां तव्हां सां इल्तमास आहे कयो त इहो को जनात इहो मासूम ऐं जेको आहे नबी पाक जी हदीस जे मुताबिक़ कीअं मल्हायूं।
तव्हां ॾिसो त असां हिनखे सवाल खे अञा थोरो वॾो कजे त असां इहो त माण्हुनि खे ॿुधायो आहे त अहिल बैत जे ख़ुशीअ में ख़ुशी कयो, ग़मीअ में ग़म कयो, पर इहो ॿुधायो ई कोन्हे त अहिल बैत ख़ुशी जेके करणु चाहिनि था त तव्हां ख़ुशी कयो, ख़ुशी कहिड़े अंदाज़ में कंदा उहो तरीक़ो कोन ॿुधायोसीं। ग़म में ग़म कयो पर कीअं ग़म कयो, अहिल बैत कीअं ग़म कंदा उहो कोन ॿुधायोसीं। पोइ नतीजो छा निकितो त हाणे इहो हुकुम त हुन ताईं पहुतो त ख़ुशीअ में ख़ुशी कयो, हाणे ख़ुशी वीचारो कीअं करे। उहो जीअं पंहिंजे ज़माने में ई मुआशिरे में ख़ुशीअ जा इज़हार आहिनि उहो ई साॻियो करे थो। विलादत इमाम ते ख़ुशी कयो, बाबा ख़ुशीअ में हाणे मां छा कयां। जेके ज़माने में हलनि था पिया उहो तरीक़ो कयो, ठीकु आहे। इहो ग़लती आहे असां ख़तीबनि जी, जो असां हदीस जो हिसो त ॿुधायो पर अॻिते सम्झायो ई कोन त अहिल बैत ख़ुशी कीअं कंदा हुया ऐं अहिल बैत ग़म कीअं कंदा हुया। जेको ख़ुशीअ जो तरीक़ो आहे अहिल बैत जो, उन में ई शयूं जेके तव्हांजे ख़िदमत में अर्ज़ु कयां थो। जॾहिं बि ख़ुशी हुजे उहो तरीक़ो उहो ई, जहिड़े बि क़िस्म जी ख़ुशी हुजे, ख़ुशीअ जो अंदाज़ जेको आहे उहो अहिल बैत जो इहो आहे। मिसाल तौरु तव्हां ऐं असां ॾिसूं था त अहिल बैत अलैहिम सलात वसलाम जे ख़ुशीअ जो अंदाज़ ईद वारो आहे। ईद अज़हा हुजे, ईद फितर हुजे, गदीर हुजे, मोबाइलो हुजे या जेको बि हुजे, इन्हनि में लाज़मी तौर ते कुझु रकातूं नमाज़ जूं, कुझु रकातूं नमाज़ जूं। इहे नमाज़ अहिल बैत लाइ ख़ुशीअ जो सबबु आहे, पर असां जीअं त अल्लाह सां मुहबत रखूं कोन था, तंहिंजे करे अल्लाह जे बारगाह में वञण सां असांखे ख़ुशी थिए कोन थी, तंहिंजे करे असांजे लाइ ख़ुशीअ जो सबबु ई कोन्हे को। असां सम्झूं था त नमाज़ त पढ़ी आया आहियूं, बाबा हाणे ख़ुशी त कयो न बाबा, इहा नमाज़ ई त ख़ुशी हुई जेका जंहिं तोखे ख़ुशी न ॾिनी, छो त जंहिंजी नमाज़ पढ़ी उन सां मुहबत आई कोन। वरना अगरि तुंहिंजी मुहबत हुजे हा त इहा नमाज़ उन महबूब सां मुलाक़ात आहे, सभिनी खां वॾी तोखे ख़ुशी इहा थिए न थी। साॻे नमूने सां ॿी शइ जेका अहिल बैत जे ख़ुशीअ जे रिवायतुनि में आहे उहो इहो आहे त ॿिनि ईदुनि खां सवाइ, अज़हा ऐं फितर वारे ईद खां सवाइ, बाक़ी ईदुनि ते रोज़ो रखणु ख़ुशीअ जी अलाम। असां वरी रोज़ो ॿार बुख उञ, इन में असांखे ख़ुशी कॾहिं अचे। तंहिंजे करे असांजे ख़ुशीअ जा अंदाज़ उहे आहिनि ई कोन जेके अहिल बैत जी ख़ुशीअ जा, तंहिंजे करे असां फासी पिया आहियूं। मिसाल तौरु हिकिड़ो ॿियो जेको ख़ुशीअ जो अंदाज़ आहे अहिल बैत जो, उहो इहो आहे त मोमिननि खे खाधो खारायो, मोमिननि जूं ज़रूरतूं पूरियूं कयो, हाजतमंदनि जूं हाजतूं पूरियूं कयो। इहो मोमिननि खे खाधो खाराइणु, ज़रूरतूं पूरियूं करणु, इहो बि ख़ुशी आहे, इहो बि ख़ुशी आहे। जेके असां आम ॿोलीअ में चवंदा आहियूं सदको ॾियो, सदको असां वटि लफ़्ज़ बुरो थी वियो आहे, जॾहिं त बुरो लफ़्ज़ कोन्हे। सदको सदाकत सिदक सचाईअ मां आहे, यानी दिलि जी सचाईअ सां ख़ुदा जे बारगाह में कुझु ॾियां। असां वटि सदको हिकिड़ो गंदो लफ़्ज़ थी वियो आहे, त पंहिंजो ॼण त बीमारियूं सीमारियूं वेड़े सेड़े जेको आहे कंहिंखे, इहो न आहे बाबा, इहो न आहे। सदको सिदक ऐं सदाकत में आहे, जंहिंजी माना सचाई आहे, दिलि जी सचाई सां ख़ुदा जे बारगाह में कुझु ॾियणु, इहो सदको आहे। तंहिंजे करे अहिल बैत जे ख़ुशियुनि में हिकिड़ो इहो सदको ॾियणो आहे, मोमिन खे खाराइण बि सदको आहे, हथा खे मोमिन खे ख़ुशि करणु बि सदको आहे, मोमिन जी हाजत पूरी करणु बि सदको आहे। इहो हिकिड़ो जेको आहे ख़ुशीअ जो अंदाज़ आहे। इन सां गॾोगॾु ॿियो जेको ख़ुशीअ जा अंदाज़ असां वटि अहिल बैत अलैहि सलातु वसलाम बयानु कया आहिनि, उन्हनि में अहिल बैत अलैहि सलातु वसलाम जी ज़ियारत करणु, ज़ियारत ख़ुदि जेको आहे उहो अलताब आहिनि, ज़ियारत सलाम आहे। असां नालो हुनजो ज़ियारत रखियो आहे, असुल सलाम आहे, असलाम अलैक या अबा अब्दुल्ला। हाणे अबा अब्दुल्ला इहो लक़ब आहे, सलाम तो पढ़े तो ये जे अलकाब हैं आइम्मा जा उन सलाम यो खुद एकड़ो कसीदो अहले बैत जो यो खुद अहले बैत जो कसीदो असा वट कसीदा बिन तरह जा निकरी आया है वो हथरादू जे के असा शान जो ठाऊँ था कें रिवायत या जो वो सलाम में ज़ियारत में तक न मिल हुसैन बादशाह कैमें है अलकाब मौला जहाँ जो वड़ी वड़ी ज़ियारतू टिजो ज़ियारतू कें ज़ियारत में आए तो हुसैन बादशाह अस्सलाम अलैका या अबा अब्दुल्ला अबा अब्दुल्ला फजीलत है यबन रसूलुल्लाह फजीलत है यबन सैयदुल वसीयीन फजीलत है यबन फातिमत ज़हरा फजीलत है या वारिस आदम फजीलत है वारिस मू फजीलत है वारिस मूसा वारिस ईसा वारिस इब्राहिम फजीलत है बादशाह को फजीलत है बादशाह फजीलत आई को पर असा जो मानवी रूहानी फजीलतुन का वाकिफ को असा के मुतासिर कन था बादशाह तेज कर हुसैन के बादशाह बनाए छो हुसैन बादशाह आई को बाबा हुसैन बादशाह ना है हुसैन तो बादशाह तू टोड़ने के लिए आयो यजीद बादशाह ये बादशाह बादशाह तो टोड़ने के लिए इमाम हुसैन आयो बादशाह तो इस्लाम में जायज़ ही कोने का इस्लाम में अल्लाह की हुकूमत है बादशाह की हुकूमत आई को तेजे कर असा जो मादा परस्त आयूँ ज़ाहिरी जलाल रूब फौज और जैसे चाहिए गार्ड ताज तख्त इन वो मुतासिर था थूँ तेज कर बादशाह अस नजर में वही शे जैसे दीन के नजर में बादशाह की ज़रे बराबर भी इज्जत को बादशाह की ज़रे बराबर कोई इज्जत कर कुरान मजीद बादशाह के जो फसादी करार दिना बादशाह मुआशरे में फसाद करने वालों तुम वो जुमलो पढ़ो जो हज़रत सुलेमान खत लिखो बिल्किस के बिल्किस जो जैसे मशवरों थी करे तो उते जो कुरान मजीद उन जुमलो जो वो वरतो कुरान मजीद पाँ अंदर इस्तेमाल करे सभी तीन पहुँचाया इनल मुलूक एदा दखलू करियत अफसदू आ जैं भी कें आबादी में बादशाह दाखिल तो उनमें फसाद फैलाए छा बादशाह जो कम ही फसाद बादशाह माना फसादी बादशाह माना फसादी कुरान के नजर में अस मारफत है को हुसैन बादशाह बबई तारीफ को हुसैन खुदा के तरफा इमाम आ हुसैन खुदा के तरफा वली आ यो वली फजीलत है यो इमाम फजीलत है यो खलीफतुल्लाह फजीलत है न कि बादशाह फजीलत है दुनिया जो उहदा दुनिया के उहदन की इमाम हुसैन अलैहिस्सलाम के दींदे तो इमाम हुसैन के फजीलत मिले इमाम हुसैन के कई फजीलत को तेरे असों खुशियों के ही को छो तो असा रवाबित उ दीन से खुदा से अहल बेद से उन ही को शे खुशी को दियन भले जो नमाज पढ़ंदे ज़ियारत पढ़ंदे रोज़ो भी रखे मोमिन के खाराईंदे सही पर वो चाहे बा का खुशी भी तो कजन बाबा ये ही खुशियों ये पर तुम जायको असो जायको जो खराब थी तो असा के ये शौड़ी थी लगन जो मलेरिया जैसे थी वी उनके पानी कौड़ो लगन हालांकि पानी कौड़ो को पानी मिठो आबे हयात कौड़ो तो लगे असको खराब थी अस मादी मादा परस्ती में एतरे कदर थी आयो जो मादी जायका है रूहानी जायका असन ही को नमाज में मज़ो अचे ही को ड्रामो ऐसा तो मज़ो तो अचे चर्चो ऐसा तो मज़ो तो अचे फिफ्टी फिफ्टी ऐसा तो मज़ो तो अचे नमाज में मज़ो ही को अचे असो जायको खराब कर छोड़ कर मसायल है तेज कर अर्ज कम तो जी भी खुशी हो जे, खुशी मल्हण जहाँ अहल बेत वट ये तरीका नमाज रोज़ो मोमिन के खारण सदको दियण अहल बेत अलैहिस्सलाम के मुखातिब करे उन्हें सलाम ज़ियारत करण ये खुशी लगे
तकली तो कुरान में साबित करे दियो
خود نمائی خود پسندی چھائے اہل بیت علیہ السلام ان جی کتری مذمت کی ہے. خود نمائی خود پسندی پانچو پان کے پسند کرن بن کے مقابلے میں جنہیں تو بنیادی طور انسان کے یا خود پسندی تکبر تائیں پہنچائیں گے. تکبر جو نتیجو شیطنت ہے, شیطان بن جائے. شیطان یہ تکبر چھو کہو؟ تکبر کیڑو کہیں؟ ان کرے تو مالک چو تو حکم کر, نافرمانی تو کرے جو تکبر ہے ان جو, یعنی مالک کا پانچ پان کے وڈو تو سمجھے تے کرے انکار تو کرے. خود پسندی کیڑی ہوئے؟ خود پسندی یہ ہے تے ماں باہ میں ٹھہل ہیں, یہ مٹی میں ٹھہل ہے تے کرے ماں بھلو ہیں. یہ جو ماں بھلو ہے نا, یا اج زبان میں چنجے واہ واہ ماں, یہ جو واہ واہ ماں ہے یہ شیطان کے خراب کرے. इन करे जेको बि वह वाह मां कंदो उनजो रस्तो इहो शैतान जी तरफ़ वञे थो. तंहिंजे करे बचण जी ज़रूरत आहे इन रस्ते ते, छो त इहो रस्तो जेको आहे इंसान खे ग़लति पासे ते थो वठी वञे. असांजे मुआशिरे में गुरबत ॾींहं ब ॾींहुं वधंदी थी वञे, छा अहल बैत अलैहि सलातु वसलाम जे मकतब में मआश खे बहितर करण जे लाइ को तरीक़ो ॿुधायो वियो आहे न? जी, मआश जे हवाले सां मुंहिंजी ख़िदमत में अर्ज़ु कंदो रहियो आहियां त अहल बैत अलैहि सलातु वसलाम इहो इरशादु फरमायो आहे त रिज़्क़ु अल्लाह तबारक ताला ते आहे ऐं तव्हां ते महिनत करणु फ़र्ज़ु आहे, तलाश करणु फ़र्ज़ु आहे. असांजो सिंध जो हिकिड़ो मसइलो जेको अॼुकल्ह जो आहे उहो इहो आहे त असांखे आमदनीअ जो ज़रियो सिर्फ़ु नौकिरी थी लॻे बसि, बाक़ी ॼण त आमदनी जो ज़रियो पढ़ियो आहियां त हाणे नौकर थियो. जॾहिं त नौकर थियणु ऐब आहे, कंहिंजो नौकर थियणु ऐब आहे, हिन में भलाई आहे ई कोन. दीन में सभिनी खां अफ़ज़ल तरीन ऐं बहितरीन धंधो ज़रात आहे. ज़रात सभिनी खां अफ़ज़ल तरीन धंधो आहे, इन करे त इंसान जो अक्सर ज़रूरत ज़रात मां थो पूरी थिए. इमाम जाफ़र सादिक़ अलैहि सलातु वसलाम जो फ़रमान, मौला फ़रमाइनि था त अल्लाह तबारक ताला कंहिं नबीअ खे मबूस न कयो मगर उनखे हुकुम ॾिनो त ज़रात कर सवाइ हज़रत इदरीस अलैहि सलाम. बाक़ी सभई नबी हारी हुया, सभ न बि हारी हुया, ज़रात करण वारा हुया. बल्कि पुराणी मस्जिद में त इहो अल्लाह ताला पंहिंजो पाण खे हारी करार ॾियो, अंतुम त हरूसून हू अम नहनु हारिसून, अंतुम तज़रऊन हू अम नहनु ज़ारिऊं, या ज़मीन जेका आहे इन में ज़रात तव्हां था फुटायो या असां था फुटायूं? अलाह पंहिंजो पाण खे हारी करार ॾियो. सभिनी खां बहितरीन धंधो इहो आहे. इन में आमदनी छो घटिजी वई आहे इहो जुदा हिकिड़ो बहस आहे. छो हिकिड़ो हारी अॼु जे दौर में ग़रीब थो रहे, छो परेशान थो रहे, छो हुन वटि आमदनी एतिरी न आहे, इहो जुदा बहस आहे. इनखे जेको आहे कंहिं मौक़े ते जेको आहे करण जी ज़रूरत आहे. पहिरियों धंधो जेको फज़ीलत वारो आहे ज़रात, ॿियो धंधो जेको फज़ीलत वारो आहे उहो तिजारत ऐं सनत आहे. तिजारत चयो वियो आहे त अगरि रिस्क जा ॾह हिसा कंदो त नव हिसा तिजारत में आहिनि, यानी घणी आमदनी तिजारत में आहे, घणी आमदनी तिजारत में आहे. टियों दर्जो चयो वियो आहे नौकिरीअ जो, उहो जेको टियों दर्जो चयो वियो आहे अॼु असांजे नज़र में उहो सभिनी खां मथे चढ़ी वियो आहे, ऐं जेके मथियों दर्जो चयो आहे उनखे हेठि कयो वियो आहे. हारीअ जी इज़त कोन्हे, नौकर जी इज़त आहे. जॾहिं त नौकर बणजणु कंहिंजो जेको आहे उहो ऐब आहे. हाणे यूनिवर्सिटी में वञे थो नौजवान पढ़ी ऐं पोइ ॿाहिरि निकिरंदो, पोइ वरी जेको आहे उहो गले में इल्मु बिराए फ़रोख़्त जी तख्ती लटकाए मार्केट में वो आए केर मुझे खरीद करण वारो आए को मुझो इलम खरीद करण वारो आए को खरीद करण वारो केर खरीद कंदस बिन मां एकड़ो बिन मां एकड़ो या हुकुमरान या सरमाएदार नौकर थिंदो या सरमाएदार जो या नौकर थिंदो हुकुमरान जो हाँ यो नौकर थी फजीलत तो समझे पाछ जे नौकर में कड़ी फजीलत है बाबा बे जो गुलाम थी वे आलो इन जो सो शरशरियत है ने के छा चयो असल करे छा पुत नौकरी असल छा है हकीकत छा है तमा ने सो इंसान पांजे वजूद के कुछ कलाकन जे लाए बे के किराए ते थोड़ी तो बाबा ही वजूद हाने तो जको कम इन का वठे वो कंदस नौकरी पांजे वजूद के देखे किराए ते देणो यो किराए ते देणो फजीलत है फजीलत आई को इमाम जाफर सादिक अलैहि सलातो व सलाम का सल्लल्लाहु अलैहि व सल्लम कहे पूछा कयो त सई एकड़ो मानू आ वो तिजारत कंदो आ उन में आमदनी अचेस थी एकड़ो बियो आए जको हन के चतो त मुजो नौकर थी मां इतरा ही जितरो तो केनो में फायदो थे तो इतरो ही तो के दिंदस छा ही पांजी तिजारत छडे आ उन जो नौकर थे मला फरमायो ना जायज ना है ना जो मतलब पर इन इन करे तो ही पांजो खुदा वटा रिस्क जो दरवाजो बंद तो करे जे पान तिजारत बंद करे तो अल्लाह वटा पांजे रिस्क जो दरवाजो बंद तो करे हाने वने तो नौकर थे तो रिस्क जो मालिक आ उन जो अल्लाह सा दरवाजो रिस्क जो खुलेल आ जो उन जे मालिक के कुछ मिलंदो तो इन के मिलंदो पांजो दरवाजो इन बंद करे छियो अल्लाह वटे जो इन जो दरवाजो रिस्क जो खुलल वो बंद करे ते करे यो पांजो दरवाजो बंद करण भलो न इन जे मुकाबले हाने मा हुन तुजे मालिक जो दरवाजो अल्लाह जे रिस्क जो ला खुलल मालिक के मिलंदो तो सदके में तोखे भी मिलंदो ते करे ये शय असा वट समझण जी जरूरत है असा जो नौजवान जी पहले क्लास में वने तो नौकर थींदुसि नौकर थींदुसि नौकर नौकर थियण में कहिड़ी फज़ीलत है कहिड़े मुल्क नौकरनि सां तरक़ी कई आहे कहिड़े मुल्क नौकरनि सां तरक़ी कई आहे मौजूदा दौर में सभु मुल्क उहे तरक़ी याफ़्ता आहिनि जिन में सनत ऐं तिजारत तरक़ी आहे सनती मुल्क त जेके आहिनि उहे ख़ुशहाल मुल्क आहिनि नौकरनि वारा कहिड़ा मुल्क जेके आहिनि ख़ुशहाल आहिनि ऐं असांजो सिंध जो माण्हू न तिजारत में वेंदो न सनत में वेंदो सिंध जे माण्हू लाइ सिर्फ़ु हिकिड़ो आहे नौकर 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 इहो असांजो ऐब आहे जेसि ताईं असांजो इहो ज़हन ठीकु नथो थिए तेसि ताईं असांजो जेको आहे रिस्क जा दरवाज़ा पाण पिया था बंदि कयूं नौकर थी पंहिंजे रिस्क जा दरवाज़ा पाण पिया था बंदि कयूं असां कोशिशि ई इन लाइ था कयूं त नौकर थियूं नौकर थियूं यानी छा पंहिंजो रिस्क जो दरवाज़ो तव्हां खुलियो ई कोन था ॿियनि जा दरवाज़ा खुलियल आहिनि ॿियनि जे दरवाज़े खां जेको आहे वठण जी कोशिशि कयो था त कॾहिं बि जेको आहे काई क़ौम जेको आहे हिन में कामयाबु न
थी तकलीफ़ क़ुरान मां साबित
जी 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 तकलीफ़ क़ुरान मां साबित छा हर शइ क़ुरान में जी त मां साबित करण जी ज़रूरत आहे चलो ठीक है मोबाइल भला कुरान में साबित कर जैसे तुम हर शे जो जिक्र कुरान में आए तो मोबाइल भी होजन घुर्ज मोबाइल भी होजन घुर्ज नमाज जो सुबह बे पहरी टे पहरी ये तो दिनी मसलो है ना ये तो मसलो दिनी मसलो है सुबुह बे पहरी टे पहरी मगरब इशा ये पंज नाला क़ुरान में साबित कयो नमाज जो रकातूं साबित कयो नमाज कीअं पढ़िजे क़ुरान में साबित कयो इहो सवाल ई ग़लति आहे सवाल ग़लति आहे छाजे करे इन करे त दीन जो सरचश्मो सिर्फ़ु क़ुरान न आहे قرآن مجید سے گڈ دین جو سر چشمو سنت بھی ہے عقل بھی ہے. یہ تو اواں خدمت میں عرض کیا جو ٹے چار مجلس یکو پڑھی ہوں تا کون ہو شاید ہو نا اگر ہو تو اگر نہ ہو تو مسئلہ ہے. باقی جی ہو تو تم جو وہ نہ سمجھو ماں عرض یہ پہ کیا تو سبھی کا پہا انسان کے لیے رہنما عقل عقل علم کے ذریعے جو توحید تھی پہنچے تو وہ سموری شے جو دار و مدار توحید تے توحید کا جو رسالت ہے رسالت امامت. ہاں تا یہ تو چی سکو تھا تو یہ شے ہے دین کی وہ قرآن سنت یا عقل میں کڑے میں ثابت کر پر یہ چون تو ہر شے ان ایکڑے میں ثابت کر سوال غلط ہے سوال صحیح کو نہیں کو چو تو اللہ تعالیٰ یہ فرمایا ہی کون تو سمورو دین قرآن میں ہے. اگر سمورو دین قرآن مجید میں ہوجائے ہاں تو کوئی نبی اچھا جی ضرورت ہی کون قرآن پڑھو دین سمورو قرآن میں یہ نہ ہے. یہ غلط فہمی ہے اساں جی اساں جو ہے وہ ان میں پھسوں تھا. دین جو سر چشمو قرآن مجید بھی ہے کچھ اصول قرآن مجید میں بیان کیا ویا ان کا قرآن مجید حوالے کیا ہے نبی کے ما آتاکم الرسول فخذوا وما نهاکم عنہ فانتہوا جو رسول دے ان کے وٹھو جن کے چو چھڈے دیو تو ان کے چھڈے دیو تے کرے رسول کی سنت بھی سر چشمو دلیل یہ کون چوندا تو ہر شے قرآن مجید میں یہ سمجھ جی جو ہے گڑبڑ. ہاں جو یہ تقلید جو مسئلہ ہے تقلید جو مسئلہ ٹنی میں ثابت ہے قرآن مجید میں بھی ثابت ہے سنت میں بھی ثابت ہے عقل میں بھی ثابت ٹنی میں یہ تقلید ہے. اصل میں تقلید یہ ہے جو انسان نہ جانے وہ ان کا پوچھے جو جانے تو یہی تقلید ہے. تقلید کیڑی ہے جو انسان نہ جانے ان کا پوچھے جو جان وارو عقلی مسئلہ ہے نا سادو عقلی مسئلہ بابا ڈاکٹر نہ ہے بیمار تھی پہ ڈاکٹر وٹ وا عقلی مسئلہ سجی زندگی میں اساں جو کہ اصول کے استعمال کرتا رہوں تھا جی کر عقل بھی ہوئی ہے تو دین جا مسئلہ نہ تو جانے تو ان کا پوچھ جو جانے تو بھلا جی کر دین جا مسئلہ نہ جانی دے جو جانے تو ان کا بھی نہ پوچھندے تو کتنے ہی دین کتنا کتنا کو کتنا کو تین کر عقل بھی جو ان حوالے سے جو ہو قرآن مجید جا جو اصول ہیں وہ بھی ان حوالے سے جو دعوت دین تھا مثال تو چاہیے فس الو اہل ذکر ان کنتم لا تعلمون نہ تھا جانو تو ان کا پوچھو اہل ذکر بمانے او علم جو تھی جانو ان کا پوچھو جو جانے تو قرآن مجید جو اصول ہے فس الو اہل ذکر ان کن تم لا تعلمون پوچھو ان کا جگہ جانن تھا جگہ تا نہ تھا جانو قرآن مجید جو حکم ان کا جن سنت ڈسوں رسول اکرم ائمہ جی تو ہمیشہ ہر دور میں سبھی مانو رسول کا اچھی امام کا اچھی مسئلہ کو پوچھی سکتا ہے ان کرے تو یہ سرزمین ہے وہ رسول اکرم کی زندگی میں ہی عرب کی سرزمین سجی ہے مسلمان تھی ہوئی یمن بھی بحرین بھی سعودی عرب جو پورو علاقہ جو ہے دومت الجندل تائیں. ہاں یہ سبھی مانو جی ان کے مسئلہ پیش اچھے تو یہ اٹھ کا اچھے مدینے پوچھی بیٹھا سال تو رگو سفر میں لگس ہر کو رگو ان کم میں ہی پورو ان کرے بابا جی رسول اکرم جا بنائل شاگرد ہوں ہوا جن رسول اکرم کا علم حاصل کیا وہ مختلف شہروں میں ویندا ہوا مختلف شہروں والا ان کو پوچھتا ان کے مطابق عمل کرتا یہی تقلید ہے. تقلید بھی چھا یہی تقلید ہے آئمہ کے دور میں بھی یہی ہو امام ایکڑی جائے تھے یا مدینے میں علی علیہ السلام یا مثال کوفے میں کوفے میں ہاں افریقہ پورا فتح تھی چکو ہے ان پاس تک چکو ہے وہ ایران پورا فتح تھی چکو ہے یہ سجے ان جے کہ اج دور جا چے تو ونج تقریبا جے 50 ملک ہیں یہ علی علیہ السلام کی سلطنت 50 ملک हाणे उतां जा माण्हू हर मसइलो अली अलैहि सलाम खां पुछंदा, मुमकिन ई कोन्हे को। तंहिंजे करे अली अलैहि सलातु वसलाम जा शागिर्द हूंदा जेके मुख़्तलिफ़ इलाइक़नि में रहंदा, जेके जिन इल्मु हासिलु कयो आहे उहे पहुचाईंदा माण्हू उन्हनि जे उन ॿुधायल ते अमल कंदा हुआ। इहा ई तकलीफ़ आहे। उनखां पोइ इमाम हसन जो दौरु बि ईअं रहियो, इमाम हुसैन जो दौरु बि ईअं रहियो, आख़िरी इमाम ताईं ईअं रहियो। तंहिंजे करे इहो तकलीफ़ अहिड़ो मामिलो न आहे जेको नओं हुजे को, उनजे लाइ दलील खपे। इहो समूरे इस्लामी दौर में ईअं ई रहियो आहे ऐं रहंदो बि ईअं ई। मतिलबु इमाम ज़माना ज़ाहिर थी आहे, इमाम ज़माना त हिकिड़ी जाइ ते हूंदा न। पोइ मूंखे मसइलो थिए त मां उन वक़्तु जेको आहे सवार थींदुसि ट्रेन ते या बस ते या हवाई जहाज़ ते, त इमाम खां पुछी अचां। बाक़ी ज़िंदगी जा मामला सभु जेके आहिनि बंदि थी वेंदा आहिनि, ॿिया त कमु करे ई कोन सघंदुसि। तंहिं करे उन दौर में बि ईअं ई थींदो। इमाम जा कुझु शागिर्द हूंदा जिन इमाम खां इल्मु हासिलु कयो आहे, ॿुधाइनि था उनजे मुताबिक़ अमल कयो, तव्हांजी ज़िमेदारी पूरी थी वई। तंहिंजे करे तकलीफ़ जेको आहे उहो क़ुरान मजीद मां बि आहे, सुनत मां बि आहे, अक़ल मां बि आहे, टिन्ही मां आहे। पर असुल मां तव्हांखे मुतवजो कयो इन सवाल जे तरफ़ जेको तव्हां सवालु कयो त तकलीफ़ असांखे सिर्फ़ु क़ुरान मां साबित कयो, इहो मसइलो सही न आहे। त कोई बि मसइलो खणी अचिजे त हर शइ मूंखे क़ुरान मां साबित कयो। मौलाना मोहम्मद इस्माइल देवबंदीअ खे कंहिं चयो त मातम क़ुरान मां साबित कर। चई हा मातम क़ुरान में आहे। कहिड़ी जाइ ते आहे? चई जंहिं आयत में तरावी आहे न उनजी ॿी आयत में मातम लिखियलु आहे। हाणे वञी ॻोल्हि। जंहिं आयत में तरावी लिखियलु आहे ॿी आयत में मातम बि लिखियो पियो। सभु भई इहो जेको आहे सवाल अहिड़े नमूने सां करणु खपे जेको आहे उहो सवाल ग़लति आहे। हा इहो ज़रूरु जेको आहे उहो हुजणु घुरिजे त इहो दीन जा टे सर चश्मा आहिनि, क़ुरान, सुनत, अक़ल, कंहिं न कंहिं हिकु मां साबित थियणु घुरिजे। चोथी कंहिं शइ नाहे, चोथी काई शइ कोन्हे। इन टिनी मां कंहिं न कंहिं हिक जे ज़रिए साबित थियणु घुरिजे। इजाज़त ॾियो हिकिड़ो मसइलो अर्ज़ु कयां ऐं बाद में जेको आहे उहो हे जेको बि मौज़ू आहे कुझु न कुझु अव्हां जे ख़िदमत में अर्ज़ु कयां। हिकिड़ो त मसइलो आहे त पढ़ो मुहम्मद वारे इंसान वटि एतिरो पैसो अची वियो, सिहत बि आहे, हीअ बि आहे, सभु आहे, हज वाजिबु थी वियो। हज वाजिबु थी वियो। हाणे हीअ हज जो सामान खणी, पैसा ऐं माल खणी निकितो आहे त मां हज ते वञा। सरहद ते पहुतो, सरहद वारनि चयो बाबा पासपोर्ट, हे पासपोर्ट वरी कहिड़ो, क़ुरान में किथे लिखियल आहे त पासपोर्ट आहे, हदीस में किथे आहे पासपोर्ट? चई बाबा सिर्फ़ु पासपोर्ट न खपे, वीज़ा बि खपे, जिन क़ुरान में आहे न हदीस में। इहो कहिड़ी जेको आहे तव्हां जेको आहे डिमांड था कयो मूंखां, जेका न क़ुरान में न हदीस में आहे, न पासपोर्ट न वीज़ा, वञणु नथा ॾियो मूंखे? चई न कोन वञी सघंदे। मोटी वञ मोटी आयो चई मुंहिंजी ज़िमेदारी पूरी थी वई, मां हज ते हाणे कोन थो वञा, मुंहिंजी ज़िमेदारी पूरी थी वई। छो त मां वियुसि, मूंखे कोन वञणु ॾिनो। केरु तस्लीम कंदो थिए हिन पंहिंजी ज़िमेदारी पूरी कई आहे न बाबा? अकुलु चवे थो त बाबा हाणे हज ते वाजिबु थियो आहे त जिन जिन शयुनि ते हज जे करण जो दारो मदार थींदो उहे बि वाजिबु थी वेंदियूं आहिनि। इहे शयूं वाजिबु थी वेंदियूं। केरु थो चवे इहो क़ुरान ऐं सुनत कोन थी चए? इहो अकुलु थो चए थो वारो। अकुलु अलाह जी हुजत आहे थो वटि। पहिरियों क़दम ई जेको खयो आहे थो उहो अकुल जे रोशनीअ में खयो आहे, तौहीद ताईं पहुतो आहे, अकुल जे ज़रिए पहुतो आहे। जॾहिं अकुलु एतिरो जेको आहे उहो कमु करे थो जो तोखे ख़ुदा जी मारिफत ॾेई थो सघे, त नंढियूं नंढियूं ॻाल्हियूं कोन थो सेखारे सघे, सेखारे सघे थो। तंहिंजे करे इहो अकुलु तोखे ॿुधाईंदो त जेकॾहिं तूं पासपोर्ट न ठाराईंदे ऐं वीज़ा न वठंदे त ज़िमेदार रहंदे। ईअं न आहे त मां ज़िमेदार न आहियां, वियुसि बसि मोटाए छॾियो मूंखे, न न। जॾहिं तुंहिंजे मथां हज फर्ज़ु थी वियो त हाणे जिन जिन शयुनि ते हज जो दारो मदार आहे उहो बि फर्ज़ु थी वियो। इहो अकुलु जेको आहे उहो चवे थो। तंहिंजे करे मोमिन ऐं मुसलमान कॾहिं अकुल खे पासे ते रखी ज़िंदगी न गुज़ारींदो। अकुल खुद जो आ रहनुमाई कह असलवाद पढ़ो मोहम्मद वाले कुछ मजालस जो खिदमत में अर्ज कर चुको से उनमें अस अकल इल्म के जरिए तौहीद तीन पौता से तौहीद के लिए अर्ज कम तो इन बाकी समूरे दीन जो दारोमदार नबूत के अकीद जो दारोमदार भी उन इमामत के अकीद जो दारोमदार भी उन आखरत के अकीद जो दारोमदार भी उन फिक हलालो हराम जो दारोमदार भी उन अखलाक जो दारोमदार भी उन सभी शयन जो दारोमदार तौहीद से आ जैसी तौहीद मुस्तहकम उन जो दीन मुस्तहकम जैसी तौहीद कमजोर आ उन जो दीन कमजोर अज तशयु के हवाले से बी शे जी अर्ज करण वो आयो तशयु की जो इल्मी बुनियाद आ ही फिक्री बुनियाद हो जो कल तिदमत अजो के कल सुणोकी मजलिस इल्मी बुनियाद जो आवाज खिदमत में अर्ज कस उन समाजी बुनियाद जी तशयु ताकि अस खबर पे तो शिया छा चो इल्मी बुनियाद ब शी शिल्मी बुनियाद में तशयु जडें भी अल्लाह अल्लाह के रसूल जो वाज़ हुक्म अची वे तो मुसलमान के पैंजी राय ना दियणी सिर्फ इतात कर इन वाज़ हुक्म के अल्लाह जो जे रसूल जो जे इनके शरई बोली में चंदा नस नून ए स्वाद नस नस जडे हो जे वाज़ हुक्म करे करे थे तो हुक्म आए पर मुंझल अला ही है तो पो भी शे वाज़ हुक्म ता मिसाल तौर रसूल करम फरमायो मन कुन तो मौला हो फहाजा अली उन मौला हो जैं जो मां मौला है उन जो अली मौला आहे वाज़ हाँ अली के मौला मनो पर जैसे रसूल के इन वाज़ हुक्म के मुकाबले में एक मू चवे तो न मां अं को मंदुस अली के मौला छो तो मुख्य समझ में नो अचे मुख्य समझ में तो अचे तो बे कें मौला थे घुर्जे तो इंजी राय जी नस के मुकाबले में वाज़ हुक्म के मुकाबले में यह तशयु ना है यो शियत ना है शियत के मद मुकाबले शियत के मद मुकाबला शियत है अल्लाह जो रसूल जो हुक्म अची वो हाँ इतात बस खत्म पांजी राय खत्म हाँ मुआशरे में कदें कदें थे तो नबी इमाम हत्या के खुदा भी करें मशवरो तो वे बात अब गाल मशवरे वक्त सभी के पैंजी राय दियण जो हक है भले दियो राय दियो हर कें जो समझ में अचे वो गाल पर जैसे हुक्म अचे हाँ राय खत्म यह राय के पाँच इज्तहाद हाँ इज्तहाद खत्म नस अची वही हाँ इज्तहाद खत्म रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन उन्होंने खबर पी तो ये अरब सब गड जी कुरेश सजे अरब के गडे मदीने ते हमलो करण वारा हैं हाँ रसूल अकरम जन मदीने में मुसलमान के जमो कर तो बबा दिफा किए कज हर को मशवरो हर कें मशवरो पांजो पांजो मशवरो दिनो उन में सलमान फारसी मशवरो दिनो तो सही ईंदड़ अचण वो लश्कर वो असांजी अफरादी कुवत तमाम घट आ तेज कर अड़े माहौल में असे इलाके में ईरान में यो कहे तो शहर के बहर खंदक फुटींदे अंदर दिफा कह यो मशवरो सभी के पसंद आयो रसूल अकरम इनके पसंद कर हाँ रसूल अकरम हुक्म दिनों तो बबा हाँ खंदक फुट जेस तीन फैसलो न पे थो तेस तीन राय दियण सभी जो हक है लेकिन हाँ जैसे रसूल अकरम जन फैसलो कर हुक्म दई छो हाँ कें अख्तियार को उनके मद मुकाबल पैंजी राय दिए उन हल तशयु नस के मुकाबले में इतात उनके मद मुकाबल नस के मुकाबले में पाँ इजतहाो इजतहा इन तारीख केतरी पुरानी है इन तारीख पुरानी तुरान मजिद में पुराने मजिद में जैसे यो पढ़ो था अल्लाह तबारक ताला फरमायो وَإِذْ قَالَ رَبُّكَ لِلْمَلَائِكَةِ إِنِّي جَاعِلٌ فِي الْأَرْضِ خَلِيفَةً مَا زمین میں جانشین تو بنایا اجا حکم کوئی کون اللہ منصوبہ پیش کرے حکم کوئی کون دنو اجا منصوبہ ہوا جنے منصوبہ ہوا تو ملائکن پانچی رائے دینی ملائکن پانچی رائے دینی ملائکن چاچے ہو قالوا اتجلوا فیہا من یفسد فیہا ویسفک الدماء زمین میں اڑے کے موکلیں تو جکو ونی فساد کرے خون وہائے پانچے پان کے ملائکن جکو انہیں یہ جائے تے پیش کرو نہنو نسبے ہو ونقدس لکا اسا تنجی تسبیح بکیوں تھا تقدیس بکیوں تھا اسا زمین تے ونی فساد بکون کندازے خون بکون وائندازے تنجی کرے اسا کے جانشین بنائے ہی جکو بنائے دو یو انہی ہی کم کندو اللہ تبارک و تعالی جواب شاڑنو اللہ تبارک و تعالی یہ کون چے ملائکن کے تے جو کو تا چو تھا یہ سچ نہ ہے کوڑا یہ ونی جو کا فساد کون کندو یا کون کون وائندو اللہ تعالی جو ان میں کچھ فساد کندا کون وائندا پر تے ہون دے بے ان انسان دی خلقت میں جو کو راز ا وہ راز انی عالم ما لا تعلمون او ما جانا تو تما نتا جانو وہ راز کیڑو ا راز ظاہر کرن جلا اللہ تعالی جو علم آدم الاسماء کلھا اللہ تعالیٰ آدم کے اسما دن ہاں وی ملائکن کے ساموں پیش کر ملائکن کے چھ ان نالا بدھاؤ ملائکن کے نہ آیا حضرت آدم علیہ السلام بدھائے ہو تو ملائکن کے بھی خبر پی تو اساں کان علم میں ہی برتر شخصیت ہے ان علم میں برتری کے کرے اللہ تعالیٰ ان کے پانچ جانشین بنا ملائکن کے گال سمجھ میں اچھی ٹھیک ہے ہاں اللہ تعالیٰ حکم تو دے وَإِذْ قُلْنَا لِلْمَلَائِكَةِ تُسْجُدُوا لِآدَمَ اساں ملائکن کے حکم کیو تو آدم کے سجدو کیو ہاں جی حکم ہاں جو کہا وہ مشورہ نہ ہاں حکم اچھی حکم کے مقابلے میں ب گروہ تھیا فسجدو سبنی سجدو کیو ملائکن الا ابلیس سوائے ابلیس جی ان حکم کے مقابلے میں پانچ رائے ڈنی پانچ رائے کیڑی ڈنی تو جو کچھ ہوا تو ان کے سچ تو کیا یہ درست کونے کو درست تو ہی ہے تو ان کے مٹی میں پیدا کیا تھی مکھ باہ میں پیدا کیا تھی یہ مٹی اندھیرو باہ روشنی ہے مٹی ہیٹھ وی باہ متھے وی تین کرے ماں بھلو آیا ان کا انا خیر منہ ماں ان کا بھلو آیا جن ماں ان کا بھلو آیا یہ نتیجہ پان کٹھی سب شیو پان کٹھی تھی مقدمہ بھی پان بدھائی نتیجہ بھی پان کٹھائی ہاں چوے تو ماں ان کا بھلو آیا ان کے تجو حکم صحیح کون صحیح حکم تو یہ تو ان کے چھو تو سچ تو کرے نا حکم اچھی ہاں ان انکار کر اللہ تعالیٰ جو انکار تکبر نس کے مقابلے میں پانچ اجتہاد تکبر تکبر پوچھا تھو شیطان بن جی ہو کال فخرج منو نکر تجو ہاں اتنے کم نہ ہے ان بارگاہ میں یہ پاکیزہ بارگاہ ہے تین کر تشیع جی جکا علمی جو کو بنیاد وہ یہ تو جی اللہ اللہ کے رسول جو حکم اچھی وجے واضح حکم ہو تو اطاعت ہے تو پانچ رائے پانچ اجتہاد آئی کو جدہ تا باقی جے کہن وہ ان کے مد مقابلے تو اصا رائے دے سکوں اجا بھی اصل رائے دے سکوں اگر اصا کے سمجھ میں آیا تو اصا جی رائے بھلی آ تو ان تے عمل بھی کرے سکوں چند یہ بھائی جی یہ بھائی یہی تو مسئلہ ہے امت مسلمان قرآن مجید بدائے تو رسول اکرم جن جنگ عہد میں بن پہاڑن کے وچ میں رستو ہو 40 تیر انداز مقرر کیا ان 40 تیر اندازن کے چھو تو اساں اگیاں وڑھنداسے اساں کے فتح تھی یا شکست تھی ان کے تاں کے نہ ڈسن تاں کے یہ جگہ نہ چھڑنی ہر حال میں نہ چڑی تاں کے جگہ اتنے تاں بیٹھا ہو اساں کے فتح تھے یا سب مار جی ونے کچھ بھی تھی ونے تاں کی یہ جگہ نہ چڑی ٹھیک تھو حکم واضح تھی نبی جو واضح حکم اچھی کوئی بھی ان میں ابہام یا نہ سمجھ واری گال کونے کا بالکل واضح حکم ہاں
पहिरें हमले में जॾहिं फतह थी ऐं मुस्लमान अॻिते वधी जेके भॼन पिया ऐं वञनि पिया काफ़िर उन्हनि जो माले गनीमत जमो करणु शुरू कयो। माले गनीमत जो हिननि ॾिठो त हाणे हिननि जे वात में बि पाणी अचणु शुरू थियो जे असांखे बि माल हाणे जेको आहे हिननि कई नस जे मुक़ाबले में पंहिंजो इजतिहाद पंहिंजी राय कहिड़ी जे बाबा हाणे फतह थी वई आहे हाणे हिते बीहण जो कहिड़ो मक़सदु आहे। जंहिं त नबीअ जो वाज़े हुकुम हुयो कुझु बि थिए तव्हांखे हिते बीहणो कुझु बि थियो तव्हांखे हिते बीहणो इन हुकुम जे मुक़ाबले में पंहिंजी राय आंदनि न सिर्फ़ु पंहिंजी राय आंदनि बल्कि उन ते अमल बि कयुनि। अक्सरियत जेका आहे उहा लही आई हीअं न सभु लही आहे न अक्सरियत लही आई माल गनीमत जेको आहे उहो जमा करण में। जॾहिं त काफ़िरनि जेको आहे अलहदा हिकिड़ो दस्तो जेको आहे उहो छॾियो हुयो त बाबा जॾहिं बि ॾिसो त इहे लही था अचनि त पोयां हमिलो कजो। उन पोयां जॾहिं मुस्लमाननि ते हमिलो कयो त मुस्लमाननि खे ख़बर ई कोन्हे त को पोयां हमिलो आहे। तंहिंजे करे हासिलु थियल फतह शिकस्त में बदिलजी वई। 70 मुस्लमान शहीद थिया जंहिंमें हज़रत हमज़ा अलाम शामिल आहे। नतीजो छाजो आहे नस जे मुक़ाबले में पंहिंजो इश्तिहार नस जे मुक़ाबले में पंहिंजो इजतिहाद पंहिंजी राय इहो रसूल अकरम जे ज़िंदगीअ में आहे ऐं आख़िरी लम्हनि ताईं तव्हां हिन खे ॾिसंदो। ॿ ग्रोह आहिनि, हिकिड़ा उहे आहिनि जेके नबीअ जे हुकम जे मुक़ाबले में बसि इताद पंहिंजी राय हथियार फिटा, लेकिन कुझु आहिनि जेके छा था चवनि न असांजी पंहिंजी राय बि आहे ऐं जेकॾहिं असांखे सम्झ में आयो त असांजी राय हुन खां भली आहे त हलंदासीं बि हुन ते। हीअ जेके 40 तीर अंदाज़ मुक़ररु कया हुआ हिन में अक्सरियत उन ते आहे पंहिंजी राय जे हलण वारे ते, अक़लियत जेका आहे उहा उन ते आहे त इताअत आहे। इहो तव्हांखे पूरी रसूल अकरम जे ज़िंदगीअ में पूरी नज़र ईंदो, पूरी नज़र ईंदो। 6 हिजरीअ में अचो सुलह हुदैबिया, अलाह जे हुकम जे मुताबिक़ रसूल अकरम जन सुलह कई, वाज़े हुकम जी सुलह लिखिजी वई। घणनि मुस्लमाननि खे ख़बर न पई, सम्झ में न आई, पंहिंजी राय इस्तेमालु कयूं, जज़्बाती बणिजी विया। एतिरे क़दुरु जो रसूल अकरम सां जंहिं अंदाज़ में ॻाल्हाइनि था उहो अंदाज़ मुस्लमान जो अंदाज़ ई कोन्हे। इहे केरु आहिनि जेके नस जे मुक़ाबले में पंहिंजे इजतिहाद जा कया, पंहिंजे इजतिहाद जा कया, लेकिन जेके नस जे मुक़ाबले में इताअत वारा आहिनि उहे ख़ामोश आहिनि। तव्हांखे रसूल अकरम जी ज़िंदगीअ जे आख़िरी ॾींहंनि ताईं इहो मिलंदो, आख़िरी ॾींहंनि ताईं आख़िरी महीनो न आख़िरी ॾींहंनि जा ॿ मिसाल तव्हांजे ख़िदमत में अर्ज़ु कयां थो। हिकिड़ो शायदि तव्हां घटि ॿुधो हुजे, ॿियो त जेको आहे उमूमनि तव्हां ॿुधो हूंदो। रसूल अकरम जन आख़िरी ॾींहंनि में जेके बि अंसार हुया ऐं वॾियूं शख़्सियतूं हुयूं, जेके बि मुहाजर हुया वॾियूं शख़्सियतूं हुयूं, उन्हनि सभिनी जो हिकिड़ो लश्कर ठाहियो, उन्हनि जे मथां उसामा इब्ने ज़ैद खे सरदार करार ॾिनो ऐं इन्हनि खे हुकुम ॾिनो त निकिरो तव्हां वञो उन जाइ ते जिते हज़रत जाफ़र तयार ज़ैद शहीद थिया हुया, उते वञी जिहाद कयो। ज़ैद रसूल अकरम जो ग़ुलाम हुयो जेके पाण आज़ादु करे पोइ पंहिंजो हुजण त पुटु बणाए छॾियो, उनजो पुटु आहे उसामा। लश्कर में जेके शामिलु आहिनि उहे मूं जहिड़ा अछी ॾाढ़ीअ वारा बि जाम आहिनि ऐं हीअ उसामा इब्ने ज़ैद जी टोटल उमिरि जेको आहे 18 साल आहे। हाणे अछी ॾाढ़ीअ वारनि खे वरी तकबुरु इहो थींदो आहे त भले नौजवान सलाहियत वारो हुजे पर नौजवान खे कुझु न ईंदो, मूंखे सभु कुझु ईंदो आहे। तंहिंजे करे अक्सर अछी ॾाढ़ीअ वारनि इन ज़ैद ते एतिराज़ु कयो, वञण खां इनकार कयो। रसूल अकरम जन सख़्ती कई, केतिरा दफ़ा ख़ुतबो ॾिनो त हीउ उसामा बि सरदारी जो हक़दारु ऐं इन जो बाबो ज़ैद बि सरदारी जो हक़दारु हुयो। जॾहिं हुनखे बणायो वियो तॾहिं बि तव्हां एतिराज़ु कयो, एतिराज़ु न कयो, वञो। लेकिन अक्सर जेको आहे उहो ईंदा वेंदा रहिया नस जे मुक़ाबले में पंहिंजो इश्तिहार पंहिंजी राय। आख़िरी ॾींहं आहिनि, रसूल अकरम जी वफ़ात थी आहे सूमर ते। یہ جو واقعہ ہوا یہ خمیس جو واقعہ ہوا وچ میں گھنا ڈی گزریا جمعہ چھنچر آچر ٹے ڈی چوتھے ڈی رسول اکرم کی وفات خمیس کے ڈی مشہور واقعہ جو تا بدھو رسول اکرم فرمایا تھا کاغذ قلم آنو تاکہ تمہیں لکھی دیا ماں تاکہ مکھا پو ہرگز گمراہ نہ تھو یہ وہی ہوا جے زید کے ان سربراہی کے قبول نہ کرنے والا ہوا ان کے رسول اکرم چو آنو تو تاکہ لکھی دیا تاکہ تمہیں کدیں بھی گمراہ نہ تھو تھی ب فرقہ ہلیا ایکڑا چون رسول اکرم جو حکم پہ بھائی اطاعت کرو بیا چون نا اصل سمجھ کے مطابق یہ ضروری کون ہے جو نبی چوے تو بگڑو تھے تم اگر تھوڑا معمولی تاریخ پڑھو تو تک بنی پاس مہن ان نالا بھی تک ملا صرف ان مان جا نالا نہ ملا بلکہ یہ بھی ملا تو ان بنی گروہن جا سردار کیر سردار جا نالا بھی تک ملی ملا یہ جو اطاعت وارو گروہ آ جو نبی اکرم جو انجو سردار علی ابن ابی طالب ان کے ان نظریے میں حامی سلمان ابو ذر امارا مقداد یہ سب صحابی ہیں جے ان نظریے میں علی علیہ السلام جا حامی ہیں ان ہی نظریے کے کرے ان حامین کے ساموں رکھی رسول اکرم فرمایا یا علی انت و شیعتک ہم الفائز شیعہ یعنی ان نظریے میں تجا حامی ہیں وہ کامیاب تھن والا یعنی نس کے مقابلے میں اطاعت ہے نس کے مقابلے میں اجتہاد نہ ہے تو آخری رسول اکرم کے ڈیم تھی قائم رہو ان کرے تشیع شیعت جو بنیاد نس کے مقابلے میں اطاعت ختم پانچ رائے ہتھیار پھٹا بس اطاعت کرنی لیکن بے گروہ وٹ نس کے مقابلے میں پانچ اجتہاد ہے رسول اکرم کے وفات کا پو تو اصل ڈسوں تھا گھنا اجتہاد تھا ان شاء اللہ سبھانے تھوڑا ان کی تفصیل تاج خدمت میں عرض کرس یہ آخری ڈیہن وارو واقعہ رسول اکرم جو یہ چون تو کاغذ قلم آنو جواب ملیا ان رسول اکرم کے انتہائی اذیت دی تین کرے ان کا پو رسول اکرم جن باہر نکرن بھی بند کرے چھ نماز کے لائے بھی کون پہ نکل نماز کے لائے کون نکل پانچ حجرے میں انتہائی تکلیف پہنتی رسول اکرم ان واقعے رسول اکرم جن آخری ڈی نکرن تھا ایکڑو ہاتھ رسول اکرم جو ابن عباس کے کلے تے ایکڑو علی علیہ السلام کے کلے تے ہلی نہ تھا سکن پیر پیر رکھندا اچن تھا جن تو پیر جو وہ زمین پہ لگندو اچے تو رسول اکرم جن علی و ابن عباس کے چھو مکھے ممبر تے ویہا رسول اکرم جن ممبر تے ویٹھا ممبر تے ویہن کا پو پانا ارشاد فرمایو یہ مجھے تواں سا آخری ملاقات ماں تواں کے الوداع چوانا ہے آخری مجھے خطبہ آخری تواں سا ملاقات ہے جے تماں کھاں سبھانے قیامت جڑی خدا پچھے تو محمد پہنجے نبوت ادا کئی یا نہ تماں چھا جواب دیندو سبنی چو یا رسول اللہ تماں پانجی ذمہ داری ادا کئی ہے ہانے رسول اکرم فرمایا الحمدللہ ماں تماں سے زندگی گزاری ہے تھی سکے تو مکھاں کہیں کھے کائی تکلیف پہنتی ہوجے تو وہ ہن دنیا میں ہی ان تکلیف جو بدلو قصاص وٹھے تاکہ قیامت کے ڈی کہجو موتے بار نہ ہوجے رحمت للعالمین جے پتھر برداشت کرے بھی دعاؤں ڈنوں وہ تو چوے تو اگر مکھاں کہیں کہ تکلیف پہنتی ہے تو بدلو وٹھو قصاص وٹھو میں قصاص دین کے لیے تیار رسول اکرم نے ایکڑو دفعہ چھو سبنی جا سر جھکی رسول اکرم جن بیو دفعہ اعلان کرو हाँ आस्ते आस्ते मस्जिद के कुंड में रोइण जो आवाज बुलंद थी। रसूल अकरम जन टो दफो हाँ रोइण जो आवाज वी वह एक सहाबी उतो सुदा नाले से चुन तो यार रसुल्ला जैसे ताइफ का तुम मोटो पे तो तवे इस्तकबाल ला आयोस तवे हथ में लठ हुई जहाँ तुम खड़ी सवार के हण चाही उ लठ मुखे लगी हुई हाँ मुख्य मालूम ना है तो तुम इरादे से मुख्य हई या बगैर इरादे के मुख्य हई मां उन जो बदलो वठन चाहें। रसूल अकरम फरमाइन था अल्लाह की पनाह जहाँ इरादे से तो तकलीफ डी हो अगते वो बदलो वठ वो चवे तो या रसुल्ला वह लठ घुरा रसूल अकरम जन सलमान के सलमान वन वह लठ फातिमा ज़हरा वट फातिमा ज़हरा वटा वह लठ वी सलमान निकतो रिवायत यह है तो घर वन के बजाय पैरियां मदीने के बाजार में आयो ऐलान कई तो अचो मस्जिद रसूल में रसूल्लाह पांजो पान के किसास लाए पेश कयो अचो दिसो अदालत रसूल दिसो यो ऐलान करे फातिमा ज़हरा के दरवाजे ते आयो दरवाजो खड़कायें बीबी आई चवे तो ए फातिमा ज़हरा रसूल अकरम जी लठ खपे फातिमा ज़हरा अर्ज करे थी चवे थी तो सलमान या लठ जंग जी लठ इन वक्त तो को जंग जो माहौल को सामान को मुझे बाबा जी तबीयत भी इंतहाई नासाज आ या जंग वाली लठ बाबा छो घुराई है। सलमान चवे तो फातिमा ज़हरा छा तवा के मालूम ना है ताजे बाबा पांजो पान के किसास लाए पेश कयो एकड़े सहाबी किसास वठण जो इरादो कयो तेजे करे रसूलुल्लाह या लठ घुराई है। बीबी वही लठ खणी आई सलमान के दिनई सलमान के दियण का पो बीबी चवे थी पेरा वही उन सहाबी के मुझो सलाम चेजा चेजा तो जैं तू मुझे बाबा के माफ़ कदे तो जन्नत की जमानत मां दिया ए सलमान जैं भी माफ़ न करे तो तू हसन हुसैन वट वंजा हसन हुसैन के चेजा तो तवाजे नाना ते इम्तहान जो वक्त पांजो पान के पांजे नाना जे जाय ते पेश कयो ताकि तहांजे नाना के तकलीफ़ न। सलमान आयो लठ खणी आयो लठ इन सहाबी के मिली सहाबी अचे तो वेझो चे तो यार रसूलुल्लाह जने लठ मुझे जिस्म ते लगी हुई मुझे पुठिये ते लगी हुई तो मुझे पुठिये ते कोई कपड़ो भी न हुयो यार रसूलुल्लाह पांजो पहरियाण थोड़ो मथे खयो रसूल अकरम जन पहरियाण मथे खयो पोयां फिरी अचे तो यार रसूलुल्लाह इजाज़त आहे मुहारे नबूवत के एकड़ो दफो चुमियां रसूल अकरम जन इजाज़त दिनी इन चुमी दिनी चुमी दियण का चवे तो यार रसूलुल्लाह मां तो सिर्फ तहजी इन मुहर चुमण के लिए इो तरीको हो रसूल अकरम फरमाइन था सुवादा इंतकाम वठें तो या माफ़ तो करें टे दफ़ा रसूल अकरम फरमायो सुवाद अचे तो या रसूलुल्लाह मां तो तदें तहे माफ़ कर छो हो रसूल अकरम दुआ था कन पालनहार जे सुवाद आ तुझे रसूल के माफ़ कयो आ तू सुवाद आ के माफ़ कर नबी जो आखिरी दिन नबी की जिंदगी जो आखिरी दिन वापस मोटन था चवन था मुख्य फातिमा ज़हरा के हुजरे में वी फातिमा ज़हरा के हुजरे में आया हाँ रसूल अकरम जन फातिमा ज़हरा के अली इब्न अबी तालिब के हसन हुसैन के वसीयतू कर शुरू वसूअत कंदे रहा एकड़ो दफो रसूल अकरम बेहोश थी दरवाजो खड़को दरवाजे ते कें आवाज़ दिनों ए अहले बैत मुख्य अंदर अचण की इजाज़त दियो मां रसूलुल्लाह से मिलन चाहें बीबी फरमायो मुझे बाबा की तबीयत इंतहाई नासाज आ कें बे मुख वो थोड़ी देर का वही मोटी आए वरी सागो आवाज़ तो बुलंद कर बीबी सागो जवाब दिनों वो टो दफो मोटी तो अचे कुछ बुलंद आवाज़ से जैसे चई त ए अहले बैत मूंखे अंदर अचण जी इजाज़त ॾियो। रसूल अकरम जन अखियूं खोलियूं आहिनि ऐं फरमाइनि था, फातिमा ज़हरा ही कोई आराबी नाहे, ही मलक अल मौत आहे जेको कंहिं खां काइनात में इजाज़त नाहे घुरंदो, सिर्फ़ु तुंहिंजे अदब जे करे बीठो आहे। फातिमा ज़हरा हिन खे इजाज़त ॾे अंदरि दाख़िल थिए। اللهم قل وليك الحجة ابن الحسن صلواتك عليه وعلى آبائه في هذه الساعة وفي كل الساعة وليا وحافظا وقائدا وناصرا ودليلا وعينا حتى تسكنه أرضك طوعا وتمتعه فيها طويلا. اللهم صل وسلم.